भक्तगणहो सस्नेह नमस्कार. सनातन संस्थेचे प्रेरणास्थान परमपूज्य डॉक्टर जयंत आठवले यांना वंदन करून विषयाला आरंभ करूया. आपल्या उपास्य देवतेची वैशिष्ट्ये अन तिच्या उपासनेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती ज्ञात झाल्यास देवतेप्रती श्रद्धा निर्माण होते, त्यामुळे साधना चांगली होण्यास सहाय्य होते. भगवंताच्या प्राप्तीसाठी करावयाच्या युगपरत्वे वेगवेगळ्या उपासना होत्या. कलियुगी नामचे आधार असे संतांनी सांगितले आहे. याचा अर्थ कलियुगात नामजप हीच साधना आहे. नामाचा संस्कार मनावर रुजेपर्यंत तो मोठ्याने म्हणून करणे लाभकारी आहे. भगवंताच्या नामाबरोबरच त्याचे रूप, रस, गंध आणि त्याची शक्तीही असतेच. भगवंताच्या नामाचे उच्चारण करताना तसेच ते नाम ऐकताना हे लक्षात घ्यावे. ओम नमः शिवाय हा शिव उपासनेतील प्रसिद्ध मंत्र आहे. शिव हा शब्द वश या धातूपासून वर्णव्यत्यास म्हणजे अक्षरांची उलटापालट या पद्धतीने तयार झाला आहे. वश म्हणजे प्रकाशणे, म्हणून जो प्रकाशतो तो शिव. शिव हा स्वयंप्रकाशी आहे. स्वतः प्रकाशित राहून विश्वालाही प्रकाशित करणाऱ्या या शिवाला माझा नमस्कार असो असा ओम नमः शिवायचा अर्थ आहे. आता आपण शिवाचा नामजप कसा करावा ते पाहूया.
ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय.
अशा पद्धतीने आपणासही शिवाचा नामजप करून अनुभूती घेता येवो अशी शिवाच्या चरणी प्रार्थना आहे. येथे आवर्जून लक्षात ठेवण्यायोग्य सूत्र म्हणजे इतर दिवसांपेक्षा महाशिवरात्रीला म्हणजेच माघ शुक्ल चतुर्दशीला शिवतत्व नेहमीपेक्षा 1000 पटीने अधिक प्रमाणात कार्यरत असते. म्हणून या तिथीला ओम नमः शिवाय हा नामजप अधिकाधिक करावा आणि शिवतत्वाचा लाभ करून घ्यावा.